नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, मागे आपला विषय जिथे राहिलेला होता तिथे आपण चिंता या विषयावर बोलत होतो. जीवन मूल्य कार्यक्रमातून खूपसे प्रश्न आपले सुटत आलेले आहेत आणि या प्रश्नांना उत्तर आपल्याला सातत्याने डॉक्टर सचिन देत आलेले आहेत. आजही तो विषय जो आपला अधुरा राहिलेला होता त्या विषयावर आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर सचिन परवजी. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागे जेव्हा आपण चिंता ह्या विषयावर बोलत होतो तर काही असं मनामध्ये प्रश्न उठत होते की चिंता जो आहे ते आणि भय ह्याच्यामध्ये कितीच असं एक अंतर आहे. कारण मग आपण चिंता करतोय का भयभीत होतोय तेही कळत नाही कित्येकदा. तर ह्याचं थोडस स्पष्टीकरण द्या.
ठीक आहे. ह्या दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग तर आहे भरपूर काही. म्हणजे चिंतेमध्ये भीती हे लक्षण असतं आणि भीतीमध्ये चिंता वाटू शकते. जसं आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं, हे भरपूर जे मानसिक आजार असतात ते एका वेळेला हे काही वेळेला दोघं एकत्र असू शकतात. ठीक आहे. आणि भरपूर लक्षणं मानसिक आजारांची ही सारखी असू शकतात. फक्त इथे आपल्याला फरक करायचा आहे आणि जो मुख्य फरक आहे आणि महत्वाचा फरक आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवला पाहिजे की काळजी वाटणं चांगलं आहे. ठीक आहे ना. आपल्याला काळजी केली पाहिजे, ज्याला आपण कन्सर्न म्हणतो, पण ती वरीमध्ये कन्वर्ट होता कमा नये. काळजी आणि चिंतेचा आजार ह्याच्यामध्ये फरक आहे. तसंच भीती वाटणे आणि भीतीचा आजार होणे ह्याच्यामध्ये फरक आहे. सर्व मनुष्य आत्मे किंवा सर्व लोक केव्हा ना केव्हा थोडीफार काळजी सगळ्यांना होते या थोडीफार चिंता सगळ्यांना असते, भीती असते, पण तो आजारामध्ये त्याचा रूप परिवर्तन ना होता कामा नये. तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कधी कधी जर आपला मूड ऑफ होत असेल किंवा चिंता वाटत असेल थोड्या वेळासाठी किंवा भीती वाटत असेल तर दॅट इज ओके, दॅट इज नॉट अ डिसीज. पण जर ती जास्त दिवस राहिली आणि ती एवढे दिवस राहिली आणि त्यामुळे तुमच्या कार्यावर, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा संबंधावर किंवा तुमच्या शरीरावर त्याचा जर असर दिसत असेल तर त्यावेळेला तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. बाकी थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी सध्याच्या जीवनामध्ये आम्ही बघतो, पण त्या जास्त दिवस राहत नाही, त्या निघून जातात. तर चिंता जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी चिंतेचा आजार म्हणतो आहे, चिंतेचा आजार. आणि चिंतेच्या आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं जे लक्षण असतं ते जसं आपण बघितलं ते भीती असतं. ठीक आहे ना. की काहीतरी वाईट होणार आहे किंवा माझं नुकसान होणार आहे किंवा मी आजारी पडणार आहे किंवा माझ्या बरोबरचे लोक आजारी पडणार आहे किंवा त्यांचा मृत्यू होणार आहे, असे विचार पुन्हा पुन्हा येत राहणे आणि मी त्यांना थांबवायचा प्रयत्न जरी केला तरी ते न थांबणे आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरावर किंवा मनावर आणि माझ्या परफॉर्मन्सवर कार्यक्षेत्राला परिणाम होणे, दॅट इज अ डिसीज. आणि भीती जेव्हा मी म्हणतो तर भीती एक सर्वसामान्य भीती असते आणि भीतीचा आजार असतो. तर भीतीमध्ये प्रिडॉमिनेंटली म्हणजे मुख्य लक्षण भीती असतं, पण चिंतेच्या आजारामध्ये भीतीपेक्षा आणखीन दुसरी लक्षणं देखील असू शकतात. जसं तोंड सुकणं, हात पाय कापणे, हृदयामध्ये धडधड होणं, छातीमध्ये धस होणं किंवा पोटात दुखणं, तर हा या दोघांमध्ये मुख्य फरक आहे.
पण डॉक्टर साहेब, ही जे भय आहे हे भयाचे आजार आणि भय ह्याच्यामध्ये असा कितीसा असं अंतर आहे? तुम्ही आता लक्षणं सांगितली पण काही असे भयाचे आजार पण आहेत का? कारण बरेच आपल्याला वाटतं की थोडा बहुत तर भय असावं माणसाच्या जीवनामध्ये, तर ह्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण द्या. कारण खूप भीती जी आहे, भय जो आहे, ती खूप आता लोकांमध्ये बघण्यात येते. अगदी क्षणाक्षणाला भीती वाटायला लागलेली आहे आता ज्या पद्धतीने तुम्ही बघताय जीवन चाललेलं आहे. तर ह्याच्यातला थोडासा अंतर आम्हाला सांगा की भीती आणि भीतीचे आजार, ती भीती आजारामध्ये कधी कन्वर्ट होते आणि तिची लक्षणं काय आहेत ह्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या.
साप बघितल्यावर तुम्हाला भीती वाटते?
हो.
काय भीती वाटते?
की आता तो येऊन आपल्याला चावेल किंवा डसेल असं भीती वाटते.
तर साप आल्यावर तुम्ही काय करता?
मार्ग बघतो कुठेतरी पळून जायचं.
अच्छा. जर समजा तुम्ही आता एखाद्या राष्ट्रीय उद्यानात गेलात किंवा जंगलमध्ये फॉरेस्टमध्ये गेलात, टायगर सफारी, वाघाला बघायला गेलात आणि तुम्ही फिरता अचानक वाघ आला तुमच्या समोर, तर तुम्ही काय कराल?
तिथे काही पर्याय राहणार नाही, उभंच राहावं लागणार आहे. पण भीती राहणार आहे, विचार करण्याची कधी कधी क्षमता संपून जाते तिथे, कळत नाही काय करावं. त्यामुळे कधी कित्येकदा तरी स्टील उभंही राहतो आम्ही. इतक्या पळून जायचा प्रयत्न करतो.
मी हा प्रश्न एका शाळेमध्ये विचारला की तुमची पिकनिक आहे मुंबईमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे, तिथे तुम्हाला घेऊन गेले बसने आणि तुम्ही फिरता सगळे आपापल्या मस्तीमध्ये ग्रुप ग्रुपने आणि एका ठिकाणी तुम्ही गेलात, शिक्षक बरोबर नाही, कोणी नाही, तुम्ही एकटे आहात, अचानक तुमच्या समोर वाघ आला तर तुम्ही काय कराल? तर मुलाने वेगळी उत्तरं दिली. एक मुलगा म्हणाला सर आम्ही झाडावर चढू, एक म्हणाला आम्ही ओरडू, तिसरा म्हणाला की आम्ही दगड मारू वाघाला वगैरे वगैरे. तर मी म्हणाले की अच्छा म्हणजे तुम्ही हे सगळं करताना तुम्ही वाघाला बोला थोडा वेळ थांब मी जरा झाडावर चढतो किंवा आम्ही पळतो वगैरे. एक मुलगा फार शांत बसलेला आणि तो फार शांतपणे ऐकत होता. मला काहीतरी वेगळं वाटलं तर मी म्हटलं का तुझं काय उत्तर आहे? तो बोला सर हे सगळे चुकीचे बोलताय. तर मी म्हटलं मग काय करेल, तुम्ही काय कराल? तो बोला सर आम्ही काय नाही करणार, जे काय करायचं तो वाघच करणार. तर हे वाघाचं मी उदाहरण याच्यासाठी दिलं की आजच्या जीवनामध्ये भले आपल्या वाघ आपण ठेवलेलेच नाहीत ना जंगल ठेवलेले आहेत, पण वाघ नसेल पण वाघासारखी परिस्थिती आपल्या जीवनात येते आणि आपण हेच सगळं करतो जे तो तुम्ही आता सांगितलेलं आहे. भीती सायन्स प्रमाणे किंवा आमच्या वैद्यकीय शाखेमध्ये आम्हाला फिअर ही एक रिफ्लेक्स प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणून सांगितलेली आहे. म्हणजे भीती तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आदी मानव होते तर ते जंगलात राहायचे. आता जंगलात तुम्ही राहायचा तर तुमच्या चारी बाजूला असे हिंस्र शॉबत असायचे, वाघ आहे, सिंह आहे किंवा आणखीन दुसरे जनावर आहेत. तर जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल, जगायचं आहे, तर तुमच्यामध्ये भीती पाहिजे. भीतीमुळे तुम्ही वाचू शकता स्वतःचा जीव. तर आपल्यामध्ये त्याची स्मृती आहे असं सायन्स सांगतं की त्या भीतीची स्मृती आपल्यामध्ये आहे आणि भीती आपल्याला वाचवते. जसं एखादं लहान मुल आहे, आता लहान मुलाला माहित नाही आगीपासून काय होतं ते, ठीक आहे. आई आपल्या कामामध्ये किचनमध्ये बिझी असते, बाहेर कुठे घरामध्ये छोटस आग असेल किंवा इलेक्ट्रिक प्लग पॉइंट असेल त्याला माहित नाही, पण जेव्हा तो जातो त्या आगीकडे त्याला ते आकर्षक वाटतं. जेव्हा त्याचा हात लागतो आणि हात भासतो तर त्याच्या मेमरीमध्ये ते रेकॉर्ड होतं की आगीपासून दूर राहिलं पाहिजे, आगीच्या जवळ गेलं तर आपण भाजू शकतो. मेमरीमध्ये गेलं तर आगीची भीती वाटणे. असेच आपल्या जीवनामध्ये भरपूर घटना येतात आणि त्याची भीती वाटते आणि ही भीती आपल्याला त्या परिस्थितीमध्ये वाचवते. सो भीती प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. भीती तुम्हाला वाचवते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे भीती नॅचरल आहे, नॉर्मल आहे. पण मग ही भीती आजारामध्ये केव्हा कन्वर्ट होते ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सापाचं उदाहरण दिलं किंवा आगीचं उदाहरण दिलं तर ह्या सर्वांपासून आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण जिथे साप नाहीये, आग नाहीये, वाघ नाहीये, अशा परिस्थिती नाही जिथे लोकांना भीती वाटते, त्या परिस्थितीमध्ये पण भीती वाटणे, ज्याला आम्ही म्हणतो अवास्तव भीती किंवा अनरिअलिस्टिक फिअर, आउट ऑफ प्रपोर्शन, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर भीती वाटणे आणि कारण नसताना भीती वाटणे, जेव्हा अशी अवस्था येते तेव्हा त्याला आम्ही भीतीचा आजार म्हणतो. तर भीती एक नॉर्मल नॅचरल रिफ्लेक्स आहे, पण जेव्हा ती अवास्तव आणि कारण नसताना अशा परिस्थितीमध्ये होते जेव्हा भीती वाटायला नाही पाहिजे किंवा मेजॉरिटी लोकांना ती वाटत नाही पण तुम्हाला वाटते, तर तो भीतीचा आजार म्हणून आपण समजावं.
डॉक्टर साहेब खूप छान तुम्ही आम्हाला अंतर भीती आणि भीतीच्या आजारामध्ये सांगितलं की ती वस्तू तिथे नाही आहे, ती परिस्थिती तिथे नाही आहे, तरी सुद्धा आपल्याला भीती वाटते, तर तो आजारामध्ये रुपांतर झालेला आहे. आणि प्रत्यक्षरित्या काही जर आपल्या समोर प्रसंग आहे आणि जर भीती वाटते तर ती भीती आहे. पण डॉक्टर साहेब अजून एक गोष्ट नेहमीच आमच्या बघण्यात येते की कितेकदा तरी आई वडील जे आहेत ते मुलांनी सातत्याने चांगलं कार्य करावं ह्याच्यासाठी सुद्धा कितीकदा तरी भीती घालतात. तर ही खरंच गरजेची आहे का की भीती घातल्यावरच माणसं चांगलं करतील असं आहे का? जसं की आता लहानपणी आम्हाला सांगायचं खोटं बोललास तर तुला देव शिक्षा करेल, कान कापेल तुझे, किंवा चोरी केलीस तर कान कापेल, असं काहीतरी आपल्याला आई वडील भीती घालायचे. तर ती भीती घालणं गरजेचं आहे का? ती भीती नाहीतर मग, कारण कितीकदा बघतो की ती भीती नंतर वाढत जाते आमच्यामध्ये. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
मी आई वडिलांबद्दल सांगितलं, मी डॉक्टर आहे. डॉक्टरची भीती लहान मुलांमध्ये एवढी घातली जाते की ज्या ज्या घरात जातो त्या घरात जर एखादं लहान मुलं असेल आणि त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर पहिलं होतं हे डॉक्टर आहे, तू जर गप्पा नाही बसला तर इंजेक्शन देणार, तुला सुई देणार, तर डॉक्टरची भीती पण घातली जाते. तर अशी भरपूर भीती आई वडील जाणते अजाणतेपणे किंवा शिक्षक किंवा आपल्या बाजूचा समाज लहान मुलांमध्ये टाकत असतो. त्यांना कळत नसतं की याचे काय परिणाम पुढे घडू शकतात. त्यांची भावना चांगली असते, इंटेन्शन चांगलं असतं. माझ्याकडे भरपूर पालक येतात आणि ते म्हणतात की आमचा मुलगा अभ्यास नाही करत, एकटा असतो, घाबरतो भरपूर. तर जेव्हा मी त्याची हिस्ट्री घेतली तेव्हा त्यांनी मी मला कळलं की हा अभ्यास नाही करायचा, तर आई वडील म्हणायचे बाग तू अभ्यास नाही केला तर तुला जेवण नाही मिळणार, तुला रूम मध्ये कोंडून ठेवलं जाईल. तर आता काही मुलं असतात जी बिंदास असतात, हा असं काय नाही, आई बोलायचं म्हणून बोलते, वडील बोलाय आपल्याला असं काय करणार नाही, ते बिंदास. पण काही मुलं जे असतात ते मनाने हळवे असतात, तर ते आई वडिलांचा प्रत्येक शब्दाने शब्द ते स्वीकार करतात आणि त्यांच्या मनामध्ये एवढी भीती बसते की ते आई वडिलांना दाखवण्यासाठी पुस्तक हातात धरतात, पण त्यांचं लक्ष पुस्तकात नाहीये, काही आतमध्ये जात नाही. तुम्ही एक तासाला बसून ठेवलं तर पुस्तक बघणार आणि वाचणार, पण त्याच्या डोक्यात काही जात नाही. तर आम्ही मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतो की जर तुम्हाला एखाद्याला प्रेरणा द्यायची असेल तर दोन गोष्टींमुळे तुम्ही एखाद्याला बदलू शकता, मोटिवेट करू शकता, प्रेरणा देऊ शकता. एक आहे भीती आणि दुसरा आहे प्रेम. पण नेहमी आम्ही बघतो की दोन्ही गोष्टी तुम्ही वापरू शकता योग्य प्रकारे, पण फियर किंवा भीती हा एवढा चांगला प्रेरणादायी शब्द नाही आहे. इव्हन हे तर मनुष्याबद्दल झालं, पण आम्ही असं बघितलेलं आहे आणि आहेत की लोक परमात्म्याची पण भीती घालतात की परमेश्वर तुम्हाला सजा देणार जर तुम्ही हे नाही केलं, किंवा तुम्ही फलानी फलानी गोष्ट नाही केली तर परमात्मा तुम्हाला सजा देणार आणि तुम्हाला त्रास होणार त्याचा, तर परमात्म्याला घाबरा तुम्ही. तर हा मोटिवेटर म्हणून वापरला जाला. ह्याच्यामागे मी पुन्हा सांगतो, भावना चांगली असते लोकांची की ह्यानी बदलावं किंवा चुकीचं काम करू नये हे लक्ष असतं, पण आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव करतो काय ते आपण पाहिलं पाहिजे. इज द टार्गेट अचीव्ड? आमचा असा अनुभव आहे की भीती आणि लव किंवा स्नेह ह्याच्या दोघांमध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर लव इज अ गुड मोटिवेटर. म्हणा प्रेम किंवा स्नेह हा अतिशय चांगला मोटिवेटर आहे, कारण त्याच्यामुळे तुमचा स्वमान, सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमची पर्सनॅलिटी चांगली बनते. जर माझ्यामध्ये भीतीचं बीज पडलेलं आहे लहानपणापासून, तर मी मोठा झालो आणि माझ्या संपर्कात जे लोक येणार, समजा मी शिक्षक झालो तर मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पण भीती घालणार, किंवा मी आणखीन घरामध्ये असलो तर आमच्या घरातल्या लहान मुलांमध्ये पण मी भीती घालणार. मी तोच मोटिवेटर वापरत जाणार आणि त्याच्यामुळे भरपूर काही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या व्यक्तित्वामध्ये कॉम्प्लेक्स किंवा समस्या येऊ शकतात भीतीमुळे. कारण भीतीमुळे तुमचं जे परफॉर्मन्स खुलून यायला पाहिजे ते येत नाही, व्यक्तित्वामध्ये भरपूर दोष राहतात. आणि मी बघितलंय असे लोक की त्यांच्यामध्ये असते क्षमता असते, पण ते भीतीमुळे ते खरोखर संपलेले आहेत. त्यांच्यात ज्ञान आहे चांगलं, पण स्टेजवर यायला घाबरतात, लोकांमध्ये मिसळायला घाबरतात, कारण त्यांच्यामध्ये एक समीकरण तयार झालं. समीकरण काय झालं असतं की चूक झाली तर फटके पडणार. म्हणून आई वडील एवढे स्ट्रिक्ट बनतात, खास करून चूक केली की तुला मारणार आम्ही. म्हणजे तो घाबरून काही करायलाच बघत नाही. मग त्यावेळेला पण भीती असते की माझ्याकडून जर चूक झाली तर मला मारणार आहे, त्यापेक्षा काही न केलेलं बरं. गप्प राहा, डिटॅच राहा, कोणामध्ये जाऊ नका, कारण गेलो तिथे काही चुकीचं झालं तर मला मार पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक डीप नीड असते जी आपण भावनिक गरजा बघितल्या की सेन्स ऑफ अप्रुव्हल. त्यामुळे आई वडिलांचं किंवा वरिष्ठ लोकांचं अप्रुव्हल मला मिळालं पाहिजे, त्यांनी मला स्वीकार केलं पाहिजे, म्हणून लोक काही करत नाही. तर अशी लोक मग आयुष्यामध्ये पुढे यायला पण घाबरतात, कारण त्यांच्या मनामध्ये ते प्रोग्रामिंग लहानपणीच झालेलं असतं की जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला लोक स्वीकार करणार नाही, मग तुम्ही चांगले व्यक्ती बनणार नाही, आणि मग अल्टिमेटली तुमची सेल्फ इमेज, तुम्ही स्वतःला कमी समजायला लागतं, आणि अशी व्यक्ती इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ शकते. ते स्वतःला कमी समजत राहते आणि नेहमी सतत भीतीच्या वातावरणामध्ये ती राहत असते, आणि या भीतीने भरपूर नुकसान होऊ शकतं. आमच्याकडे एक अशी केस झाली, एक लहान मूल जेव्हा ते शाळेत जातात तिची इच्छा नसते सुरुवातीला केजीला किंवा शाळेमध्ये जायला, तर शाळेत जायला तयार नव्हते आणि तिचे वडील फार रागीट स्वभावाचे, म्हणजे ते समजावणं वगैरे काय नाही, सरळ मारायला सुरुवात. तर ती शाळेत जायला तयार नव्हती, तर वडिलांनी तिला असं मारण्यासाठी फक्त हात उगारला, तर हात उगारला आणि ती एवढी घाबरली की तिचं हृदय स्टॉप झालं तिथे, अँड शी डाईड. तर भीतीमुळे भरपूर काय होऊ शकतं. भीतीमुळे शरीरामधली, पुन्हा सांगतो, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊ शकते आणि तुम्हाला भरपूर पुढे आयुष्यामध्ये त्रास होऊ शकतो. माझं असं वैयक्तिक मत आहे की भीती पण ऍज अ मोटिवेटर वापरली जाते, पण भीती आणि स्नेह ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखाद्याला परिवर्तन करण्यासाठी वापरायचं असेल तर स्नेह कधीही चांगला मोटिवेटर आहे. आपण भीती दाखवण्यापेक्षा योग्य शब्दामध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्याचे फायदा नुकसान आपण सांगितलं ना, तर प्रत्येक व्यक्तीला समज असते की काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळे आता चाइल्ड सायकोलॉजीमध्ये किंवा बाल मनोविज्ञानामध्ये आम्ही मुलांना भीती नाही दाखवत, मुलांना चॉईस देतो की बघ बाबा, तुला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही ना, तुला अभ्यास करावा असं वाटत नाहीये, तर तू खेळ, तुला जे काय करायचं आहे ते कर, पण तू काय करणार, किती वर्ष खेळणार, 21 वर्ष पुढे, मग आयुष्यभर तुला हॉटेलमध्ये बशा घासाव्या लागणार, तू आता मेहनत कर, पुढे आयुष्यभर तू आरामात राहा, तुला काय पाहिजे. मग त्यावेळेला तो विद्यार्थी आपोआपच होतो, नाही मला पुढे आराम करायचा, आता भले मी थोडी मेहनत करायला तयार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जर आपण चॉईस दिली, त्यांना समजावून सांगितलं प्रेमाने, न घाबरवता, कॉन्फिडन्स आत्मविश्वासात घेऊन सांगितलं, तर ते स्वीकार करतात. आणि मी बघितलं हल्लीचे जनरेशन फार स्ट्रॉंग आहे, म्हणजे हुशार आहे, कारण त्यांना मीडिया एक्सपोजर आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, एवढे चॅनेल्स आहे, तर त्यांना भरपूर गोष्टी लवकर कळतात. तर त्यांना आत्मविश्वासात घेणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण भीती दाखवली तर आम्ही असं बघितलंय तर त्या विद्यार्थ्याचं फार नुकसान होतं, किंवा कोणत्याही व्यक्तीचं. इवन ऑफिसमध्ये आम्ही बघतो, बॉस आहे, बॉसची जर भीती असेल, तुम्हाला काही समस्या असेल तर सबऑर्डिनेट त्यांच्या हाताखाली, तो कधी जाणार नाही बॉसकडे, कारण बॉस कधी काय बोलेल मला माहित नाही. असंच विद्यार्थ्याचं म्हणून, त्याला समस्या आहे, प्रॉब्लेम आहे घरी मुलाला, पण तो आई वडिलांकडे का नाही जात, कारण त्याला भीती वाटते. मग तो स्वतःची समस्या त्यांना सांगतच नाही, तो मित्रांना सांगणार किंवा आणखीन दुसरं काय करणार. सो भीतीमुळे रिलेशनशिप पण खराब होतात. जर तुमच्या इकडचे वरिष्ठ लोकांची तुमच्याला भीती असेल तर तुम्ही त्यांना अप्रोचच करणार नाही, मग ते आई वडील असो, तुमचा बॉस असो. त्यामुळे भीती ज्या प्रकारे वापरली जाते, तुम्ही जे म्हणाला शस्त्र म्हणून, तर माझ्या मते ते एवढ्या प्रमाणात वापरू नये. त्याच्यापेक्षा स्नेह आणि समज ह्याच्या आधारे, योग्य शब्दांच्या आधारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला परिवर्तन करू शकता.
डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही आता जे बोललात ते खूप अचूक आहे. मला वाटतं ही भीतीच कित्येकदा तरी हा युवा वर्ग जो आता आम्ही बघतोय आत्महत्येकडे अगदी आपली चाल घेऊन चाललेला आहे, तर ही भीतीच असावी कुठेतरी, जिथे की आम्ही पाहतो काही रिझन्स जेव्हा आपल्याला माहिती पडतात त्याच्यामागची कारणं, की आई वडिलांची ही इच्छा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून आत्महत्या केली, आई वडिलांची इच्छा होती की एवढे मार्क्स मिळावे ते करू शकलो नाही म्हणून हे केली. तर ही भीती दर्शक लक्षात घ्या की आपण जितकी भीती आपल्या मुलांमध्ये देतो, आपल्या मुलांना देतो, तर डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं तर ती त्यांच्या पुढच्या आयुष्याला तर हानिकारक आहे, पण कितीकदा मुलं त्याच वेळेला सुद्धा एखादा चुकीचा पाऊल उचलण्यामध्ये कमतरता ठेवत नाहीत, घेऊ शकतात आणि घेतात, हे आपण आजही पाहतो. डॉक्टर साहेब, ही खूप चांगली गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितली, परंतु कितीकदा वरिष्ठ असेही सांगतात, आपल्याला घरचे मोठी लोक हे पण सांगतात की बाळा तुला परमेश्वराची भीती नेहमी राहिली पाहिजे. तुम्ही मगाशी हा मुद्दा घेतला सुद्धा, मला तेव्हाच विचारायचं होतं, पण मला आता हे जाणून घ्यायचं की व्यक्तींनी गॉड फिअरिंग असावं का, एखाद्या व्यक्तीमध्ये परमेश्वराची भीती असावी का?
परमात्म्याचा आपला काय संबंध आहे, तो आपला कोण आहे?
आपल्या मान्यावर आहे, पण जास्त करून आपण तर त्याला आई वडील मात पिता म्हणूनच जास्त करून त्याची स्वीकृती आहे.
आपल्या आई वडिलांची आपल्याला भीती असावी का, प्रेम असावं?
तसं तर प्रेम असावं, पण सध्या भीती असते.
मला असं वाटतं की गॉड फिअरिंग हा अॅटिट्यूड आहे. आणि मी पुन्हा सांगतो की हा अॅटिट्यूड किंवा हा दृष्टिकोन ज्यांनी पण निर्माण केला, जेव्हा पण निर्माण केला, आपण म्हणतो परंपरेने आलेला आहे, कारण अशी काही मान्यता आहे की जर आपण चुकीचं काम केलं तर परमेश्वर आपल्याला सजा देतो. पण आपण मागच्या भरपूर सत्रामध्ये पाहिलेलं आहे की परमेश्वर कोणाला सजा देत नाही का, कारण तुम्ही जर चुकीचं कर्म केलं, जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की तुम्ही रागावलात, राग आला तुम्हाला, त्रास कोणाला होतो?
मला स्वतःला
स्वतःला त्रास होतो ना. तुम्हाला कळतं माझं ब्लड प्रेशर वाढलंय, माझा मूड खराब झालेला आहे, मला छातीमध्ये कसं तरी होत आहे, बेचैनी. तुम्ही रागावला त्रास तुम्हालाच झाला ना. कोणतंही कर्म तुम्ही घ्या, तुम्ही खोटं बोललात तर खोटं बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की कोणत्या व्यक्तीशी मी काय खोटं बोललोय. ते तुमचं टेन्शन तुम्ही वाढवताय. तर हा ड्रामा जो आहे विशाल हा ऑटोमॅटिक आहे. इथे सजा द्यावी लागत नाही. परमेश्वराचा रोल सजा देणं नाही आहे, परमेश्वराचा रोल सुधारणं आहे. आणि तो सुधारण्यासाठी येतो. परमेश्वर आपल्याला शक्ती द्यायला येतो, तो आपल्याला मारायला येत नाही. तो नियम सांगतो आपल्याला. परमेश्वराला भाग्य विधाता म्हणतात. तो भाग्याचं विधान करतो. तो म्हणतो की असं केलं तर असं होणार, असं केलं तर असं होणार. परमेश्वर अनादि नियम सांगतो सृष्टीचे, कर्माचे नियम सांगतो, कर्माचे सिद्धांत सांगतो आणि यथार्थ सांगतो. त्याला आम्ही श्रीमत म्हटलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेला म्हणतात श्रीमद भगवद्गीता भगवानुवाच. माने भगवानने जे श्रीमत दिलेलं आहे ते श्रीमत आहे, माने श्रेष्ठ मत आहे. त्याच्यावर तुम्ही चालाल तर श्रेष्ठ बनणार, नाही चालला तर तुम्ही श्रेष्ठ बनणार नाही. बनायचं आपल्याला. त्यामुळे परमेश्वर कोणाला सजा देत नाही. त्यामुळे हा कन्सेप्टच आपण काढून टाकवा की परमेश्वराची भीती असली पाहिजे. भीती तुम्हाला नियमांची असली पाहिजे. भीती तुम्हाला श्रीमतची असली पाहिजे की मी जर ह्या श्रीमतवर नाही चाललो तर माझं नुकसान होणार आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये आणखीन एक श्लोक येतो की आत्मा आपलाच शत्रू आणि आपलाच मित्र आहे. जेव्हा आपण श्रीमतवर चालतो किंवा श्रेष्ठ मतावर चालतो तेव्हा आपण आपले मित्र असतो, आणि जेव्हा आपण श्रीमतवर चालत नाही तेव्हा आपण आपले शत्रू असतो. त्यामुळे माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की आपण गॉड फिअरिंग न राहता गॉड लव्हिंग असलं पाहिजे. आणि जेवढं प्रेम आपण परमात्म्याचं आपल्यामध्ये अनुभव करू आपण ऑटोमॅटिकली श्रेष्ठ कर्म करायला लागतो. कारण आपण स्वतःला स्वीकार करतो, दुसऱ्यांना स्वीकार करतो, त्यामुळे आपले कंप्लेंट संपतात आणि आपण ते प्रेम स्वतःमध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये पसरवत असतो आणि परमात्म्याचा मेसेज ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये पसरतो. त्यामुळे भीती न घाबरता परमेश्वरावर विश्वास निश्चित ठेवा, त्याला स्वतः बरोबर ठेवा. विजय तुमचा निश्चितच आहे.
किती छान दर्शक, तुम्ही पाहिलं की परमेश्वराची किंवा परमेश्वराची परमात्म्याची भीती नसावी, परंतु त्याची जी शिकवण आहे ज्याला डॉक्टर साहेब म्हणले की श्रीमत आहे, श्रेष्ठ मत आहे, त्या श्रेष्ठ मतावर आपण जर नाही चाललो तर आपल्याला काहीतरी त्याचा त्रास होऊ शकतो. ते कर्म आपण वाईट केले तर आपल्याला त्याचं परतफेड करावी लागेल, हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. तर भीती याबद्दल आपल्याला डॉक्टर साहेबांनी जी माहिती दिली त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण आपल्याला अजूनही काही प्रश्न आहेत, वेळेअभावी हा सत्र आपण इथेच बंद करत आहोत, परंतु पुढचे प्रश्न घेऊन आपण नक्कीच भेटूया. दर्शक हो, काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला मेल करून पाठवू शकता, किंवा तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.